श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, 11व्या अध्यायाच्या 49व्या श्लोकापर्यंतची निरूपण झालेले आहे। आतापर्यंतच्या शेवटल्या भागात आपण बघितलं की अर्जुनाने नानापरीने देवाची विनवणी केली आणि देवाला असं म्हटलं की तुम्ही हे विश्वरूप आवर्त घ्या आणि मला ते श्यामसुंदर चतुर्भुज रूपड दाखवा। देवानी परोपरीने त्याला समजवून सांगितलं की बाबा रे, हे सर्व तुला दिसणारे जे बाहेरचे रूप आहेत, जे तुला आवडतात, ते वरवरचे आहेत, पण म्हणून विश्वरूप लाभेश लाघ इथीचे भय नेघ नेघ। तू या विश्वरूपाचे भय बाळगू नको, हे वाचूनी चांग न मनी काही। मनात ही पक्की गाठ बांधून घे की याच्यापेक्षा चांगलं आणि सुंदर दुसरं काही नाही, कारण हे विश्वरूप आहे। पुढे आणखी देवानी त्याला उपदेश केला की हे रूप जरी घोर विकृती आणि थोर, तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी। हे तुला विचित्र वाटत असेल, हे विश्वरूप भीतीदायक वाटत असेल, त्याच्यामुळे निर्णया विकृती निर्माण होत असतील, तरी हे कृतनिश्चयाचे घर आहे, म्हणून तू सर्व भिस्त या विश्वरूपावरच ठेव। का अजात पक्षिया जवळा, फार सुंदर होई माऊलीची, का अजात पक्षिया जवळा जीव बैसवुनी अविसाळा, पक्षिणी अंतराळा माझी जाय। जे विश्वरूप जरी भयंकर आक्रा विक्र आहे, तरी हे तुला वाटत असेल की हे याच्यामुळे काही तुला भीती वाटत असेल, तर असं वाटून घेऊ नको। तू सगळी भिस्त या विश्वरूपावर ठेव। ज्या छोट्या छोट्या पक्ष्यांच्या पिलांना पंख फुटलेले नसतात, त्या पंख न फुटलेल्या पिल्यांच्या जवळ त्या घरट्यांमध्ये त्यांची आई, त्या पिलांची आई त्यांना सर्व खाद्यपदार्थ आणून, चोचेत आणून त्यांना भरवते। आपला जीव त्या पिलांजवळ ठेवते आणि त्या पिलांजवळ आपला जीव सोडून आकाशात अंतराळात भरारी घेते आणि परत आणखीन खाद्य आणते। ते खाद्य गोळा करताना, वेचताना त्या आईचं संपूर्ण लक्ष त्या पिलांवर असतं। असं तू तुझं सर्व लक्ष या विश्वरूपावर असू दे। पण आता तू म्हणतोस आहे, तर आता करू तुझ या सारीखे म्हणितले विश्व तो मुखे। तुझ्या मनात जी तुझी आवड आहे, त्याप्रमाणे करू, तू म्हणतो तसं करू। तू तरी मागील रूपसुखे निहाळी पाहतो, तर तुला तेच श्यामसुंदर चतुर्भुज रूपड पाहायची इच्छा आहे, तर मग तसं होईल, मी तसं करतो। आता आज 50व्या श्लोकापासून पुढचा भाग आपण घेणार आहोत। सुरू करूया आजच्या भागाला। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। संजय उवाच इत्यर्जुनन वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयाः आश्वासयामास च भीतभीनम् भूत्वा पुनः सौम्य वपूर महात्मा। संजय म्हणाला, एवढे बोलून याप्रमाणे त्या वासुदेवाने पुन्हा स्वतःचे पूर्वीचे रूप दाखविले आणि तो महात्मा पुन्हा सौम्य स्वरूपधारी होऊन त्या भयभीत अर्जुनाला धीर देता झाला। ऐसे वाक्य जी बोलत खेवो मागुता मनुष्य जाहला देवो हे ना परी नवलावो आवडीचा ते। श्रीकृष्णची कैवल्य उघडे वरी सर्वस्व रूपरूपा येवढे हाती दिदले की नावडे अर्जुनासी। वस्तू घेऊनी वाळिजे जैसे रत्नासी दूषण ठेविजे नातनी कन्या पाहुनिया म्हणीजे मना नये हे तया विश्वरूपाये वढी दशा करीता प्रीतीचा वाढू कैसा शेल दिधली से उपदेशा किरीटी सी देवे मोडोनी भांगाराचा रवा लेने घडीले आपलिया समा मगनावडे जरी जीवा तरी आटिजे पुळती तैसे शिष्याचिये प्रीती जाहले कृष्णत्व होते ते विश्वरूप केले ते मनानयेची मगानिले कृष्णपण मागुते तर बघा संजय म्हणतो राजा धृतराष्ट्रा असे वाक्य बोलता क्षणीच देव पुन्हा मनुष्य झाले आणि यात काही मोठेसे आश्चर्य नाही परंतु श्रीकृष्णाच अर्जुनाविषयीचे जे प्रेम होते त्या प्रेमाखातर त्या प्रेमाचेच हे मोठे आश्चर्य आहे असे संजय म्हणू लागला. एरवी विश्वरूप होणे आणि विश्वरूपाचं मनुष्यरूप होणे हे काही एवढं सोपं नाही. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म होतेच आणि असे असूनसुद्धा त्या परब्रह्म श्रीकृष्णाने विश्वरूपाएवढे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले आणि असे असून ते विश्वरूप त्या अर्जुनाला आवडले नाही. ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूचा स्वीकार करून मग ती वाईट म्हणून टाकून द्यावी किंवा अस्सल रत्नामध्ये काहीतरी खोड काढीत बसावे किंवा मुलीला पाहून मग ती आपल्याला पसंत नाही असे म्हणाले. श्रीकृष्णाने आपल्या चतुर्भुज सगुण देहाचा विश्वरूपा एवढा विस्तार केला आणि या गोष्टीवरून अर्जुनाविषयी श्रीकृष्णाच्या प्रेमाची वाढ कशी होते हे स्पष्ट दिसते. कारण आत्तापर्यंत इतिहासामध्ये कधीही कोणत्याही काळात कोणत्याही कालगणनेत कधीही हे विश्वरूप कोणत्या मानवाला दाखवलं नव्हतं आणि अर्जुनाला देवांनी हे विश्वरूप दाखवले. हा त्याला अति उत्कृष्ट शेलका उपदेश केला. सोन्याची लगड म्हणजे सोन्याची पावडर मोडून त्याचा जसा आपल्या इच्छेप्रमाणे एखादा दागिना तयार करावा आणि मग एखाद्या बाईंनी म्हणावं की नाही मला तो दागिना आवडलाच नाही तर मग पुन्हा त्याचा त्याला आटवून टाकावं. त्याप्रमाणे शिष्याच्या प्राप्तीकरिता ही अशी गोष्ट घडली. प्रथम सगुण श्रीकृष्ण मूर्ती होती त्याचे विश्वरूप केले आणि अर्जुनाच्या मनाला पटलं नाही तर मग परत आणखीन तो सगुण कृष्णरूप तयार झाला. हा ठाव बरी शिष्याची निसी सहा ते गुरु आहाती कवणे देशी परी नेणीजे आवडी कैशी संजयो म्हणे मग विश्वरूप व्यापुनी भोवते जे दिव्य योग तेज प्रकटले होते तेची सामावले मागुते कृष्णरूपीतिये जैसे त्वपदहे आवघे तत्पदार्थी सामावे अथवा दुमाकारू साठवे बीजकणिके जेवी ना तरी स्वप्न संभ्रमू जैसा गिळी चेली जीवदशा श्रीकृष्णे योगु तैसा संहारिला तो जैसी प्रभा हारती बिंबी की जळद संपत्ती नभी भरते सिंधु गर्भी रिगाले राया. इथपर्यंत शिष्याने दिलेला त्रास सहन करणारे गुरु कोणत्या देशात आहे? परंतु देवाचे अर्जुनाविषयी कसे प्रेम आहे ते पहा आणि ते प्रेम कळत नाही असे संजय धृतराष्ट्राला म्हणू लागला. मग श्रीकृष्णाने विश्वरूपाचा पसारा घालून आपल्या सभोवती जे अलौकिक योगाचे तेज प्रकट केले होते तेच त्याने पुन्हा त्या सगुण कृष्णरूपामध्ये एकत्र करून साठवून दिले. ज्याप्रमाणे त्वम हे सर्व पद त्वम अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र त्याचप्रमाणे परिच्छिन्न अशा जीवाचे लक्ष जे कुठस्थ चैतन्य ते तत्पदाच्या अर्थामध्ये सामावते ते त्वम तत्मध्ये सामावते अथवा वृक्षाचा सर्व विस्तार एका बीजामध्ये जसा जाऊन सामावतो किंवा जीवाची जागृत अवस्था स्वप्नावस्था सर्व विस्ताराला ज्याप्रमाणे गिळते त्याप्रमाणे तो योगीश्वर श्रीकृष्ण या सर्व विश्वरूपाला आपल्या श्रीकृष्ण रूपामध्ये त्यांनी सामावून घेतलं. ज्याप्रमाणे सूर्यादिकांचे तेज हे सूर्यादिकांच्या बिंबात सामावते किंवा मेघांचे समुदाय आकाशामध्ये लीन होतात, राजा धृतराष्ट्रा समुद्राची भरती समुद्राच्या पोटात गडप होते, त्याप्रमाणे त्या श्रीकृष्ण देवाने हे संपूर्ण विश्वरूप अत्यंत लीलेने आपल्या कृष्ण रूपामध्ये सामावून घेतलं. हो काजे कृष्णाकृतीची मोडी होती विश्वरूप पटाची घडी ते अर्जुनाची आवडी उकलिनी दाविली तव परिमाणा रंगू तेणे देखिला साविया चांगू तेथ ग्राहकी नव्हेची लागू म्हणून घडी केली पुळती तैसे वाडीचे नी बहुवसपणे रूपे विश्वजिंतिले जेणे तो सौम्य कोडिस वाणे साकार जाहले किंबहुना अनंते धरीले धा कुटपण मागुते परी आश्वासिले पाधा पार्था ते विहालियासी तेथ जो स्वप्नी स्वर्गा गेला तो अवसात जैसा चेहिला तैसे विस्मयो जाहला किरीटिसी. अगदी त्याप्रमाणे कृष्ण आकृतीच्या रूपाने जो विश्वरूप रूपी वस्त्राची घडी होती ना, ती पूर्ण घडी अर्जुनाच्या पसंतीकरिता देवानी उकलून दाखविली. तेव्हा एखादे वस्त्र विकत घेणारे गिराहीक जसे त्या वस्त्राची लांबी रुंदी रंग हे सहजपणे पाहते, त्याप्रमाणे अर्जुनाने या विश्वरूप रूपी वस्त्राची लांबी रुंदी रंग हे सगळं नीट पाहिलं. त्यावेळी अर्जुनाकडून वस्त्र घेतले जाण्याचा संभवच नाही म्हणून देवानी विश्वरूप रूपी वस्त्राची सगुण कृष्णमूर्ती रूपी पुन्हा घडी घालून घेतली. म्हणजे आता बाया जातात साडी घ्यायला, तो साडी दाखवणारा दुकानदार तो जो सेल्समॅन असतो तो 10-12-15 साड्या उकलतो पटापट पटापट स्वतःच्याच अंगावर घालून दाखवतो की या साडीचा पदर असा आहे, याचे काठ असे आहे, याच्या ब्लाऊज पिसाचा रंग असा आहे, याचा पूर्ण विस्तार अशा प्रकारचा आहे, हे नवीन रंग आलेला आहे, अशा अशा पद्धतीने बायांना तो पटवण्याचा प्रयत्न करतो. पण बायांना जी साडी घ्यायची असते बरोबर ती बरोबर ती तेवढीच घेतात आणि बाकीच्या साड्यांच्या त्या घड्या करून तो दुकानदार परत आणखीन ठेवून देतो. अगदी त्याप्रमाणे आपल्या वाडीच्या अतिशय विस्ताराने ज्या कृष्णरूपाने विश्व जिंकले होते ते विश्वरूपाने वाढलेले कृष्णरूप पुन्हा शांत सगुण आणि सुंदर असे झाले. फार काय सांगावे, श्रीकृष्णाने पुन्हा मर्यादित सगुण रूप धारण केले पण त्या भ्यालेल्या अर्जुनाला धीर दिला. त्यावेळी स्वप्नात स्वर्गात गेलेला मनुष्य जसा अकस्मात जागा व्हावा म्हणजे तो जसा एकदम बदललेल्या परिस्थितीमुळे आश्चर्यचकित होतो तसे अर्जुनाला फार आश्चर्य वाटले. ना तरी गुरु कृपे समी ओ सरले या प्रपंच ज्ञान आगमे स्फुरे तत्वते मी पांडवे मूर्ती देखिली तया पांडवायसे चित्ती आळ विश्वरूपाची जमनिका होती ते फिटोनी गेली परवती हे भले जाहले काय काळा ते जिनोणी आला की महावातू मागा सांडिला आपुल्या बाही उतरला सात सिंधू ऐसा संतोषू बहुचित्ते घेई जत असे पंडुसुते विश्वरूपा पाठी कृष्णा ते देखोनिया मग सूर्याच्या अस्तमानी मागुती तारा उगवती गगनी तैसी देखो लागला अवनी लोकांसहित पाहे तवते कुरुक्षेत्र तैसेची दोही भागी झाले गोत्र वीर वर्षताती शस्त्रास्त्र संघाटवारी तया बाणांचिया मंडपांतू तैसाची रथू आहे निवांतू धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी. अथवा गुरुकृपा झाल्याबरोबर प्रपंचाचे सर्व ज्ञान ओसरल्यावर जसे एक ब्रह्मज्ञान तेवढे स्फुरते, त्याप्रमाणे विश्वरूप ओसरल्यावर अर्जुनाने कृष्णमूर्ती परत पाहिली। त्या अर्जुनाला मनात असे वाटले की माझ्या आणि चतुर्भुज श्रीकृष्ण मूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता तो एकदा पलीकडे निघून गेला, आणि हे चांगले झाले। जसा काय काळाला जिंकून आला किंवा प्रचंड वाऱ्यास मागे हटविले किंवा आपल्या हातांनी सात समुद्र पोहून उतरून गेला, असा अर्जुनाला आनंद होऊ लागला। अर्जुनाने विश्वरूपानंतर कृष्णरूपाला पाहून आपल्या मनाने असा फार आनंद व्यक्त केला आणि त्याला मनातल्या मनात खूप आनंद होऊ लागला। मग सूर्य मावळल्यावर पुन्हा आकाशामध्ये जशा चांदण्या प्रकट होतात, त्याप्रमाणे अर्जुन हा लोकांसहित पृथ्वी पहाव्यास लागला। त्याला परत पृथ्वी दिसू लागली, परत लोक जसेच्या तसे दिसू लागले। अर्जुन तो पाहू लागला, तो ते कुरुक्षेत्र तिथे तसेच्या तसे होते। दोन्ही बाजूंना नातलग मंडळी पूर्वीप्रमाणे उभी होती। योद्धे शस्त्रांचे व अस्त्रांचे समुदाय आणि समुदायांचा वर्षाव करीत होते। त्या बाणांच्या मांडवामध्ये इकडून तिकडे जाणारे बाण, तिकडून इकडे येणारे बाण, जणू काही तिथे मांडव तयार झाला, आणि त्याच्यामध्ये असलेला तो रथ पूर्वीप्रमाणेच स्थिर होता। घोडे हाकण्याच्या जागी लक्ष्मीकांत श्रीकृष्ण विराजमान झाला होता आणि पार्थ म्हणजे अर्जुन हा खाली बसलेला होता। हे बोलून अर्जुन काय म्हणतो ते पाहूया। अर्जुन वाच दुष्वेदं मानुषं रूपं, दुष्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन, इदानीमस्मि संवृत्ताः सचेता प्रकृतिं गताः। अर्जुन म्हणू लागला, हे जनार्दना, हे तुझे सौम्य मानव रूप पाहून आता मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत सावध झालो। आतापर्यंत माझी मलाच आठवण नव्हती। एमं मागील जैसे तैसे तेणे देखिले वीर्य विलासे, मग म्हणे जियालो ऐसे जाहले आता, बुद्धी ते सांडोनी ज्ञान भेणे अवघडले रान, अहंकारेसी मन देशधडी जाहले, इंद्रिये प्रवृत्ती भुलली वाचा प्राणा चुकली, ऐसी आपांपरी होती जाली शरीर ग्रामी, ते आगमीची मागुती जिवंत भेटली प्रकृती, आता जिताणे श्रीमूर्ती जाहले बिया, ऐसे सुखजीवी घेतले मग कृष्णा ते जी म्हणितले, बिया तुमचे रूप देखिले मानुष हे। पराक्रम करणे हाच ज्याचा खेळ आहे असा तो अर्जुन याप्रमाणे पूर्वी जसे होते तसे कृष्णाचे रूप ते पाहिले आणि मग म्हणू लागला, कृष्णाला म्हणू लागला, आता मी जगलो असे मला वाटते, नाहीतर आतापर्यंत असे वाटत होते की मी मरतो की काय, माझे ज्ञान बुद्धीला सोडून भयाने रानोमाळ झाले आणि मन हे अहंकारासहित परागंधा झाले होते, इंद्रिये विषयांकडे धावण्याची विसरली होती, वाचाही प्राणास मुकली होती, बंद पडली होती, एक शब्द सुद्धा चकार बोलता येत नव्हता, याप्रमाणे शरीर रूपी गावामध्ये पूर्ण दुर्दशा उडाली होती। मी जिता असूनही मेल्यासारखा होतो। ती बुद्धी मन आणि इंद्रिये सर्वच्या सर्व पुन्हा टवटवीत होऊन आपापली कामे करू लागली। आता श्रीकृष्णा यांना जिवंतपण प्राप्त झाले, ही आपल्या स्वभावावर येऊन आपापली कर्मे, सर्व इंद्रिय आपापली कर्मे करू लागलीत, असा त्याने मनात आनंद व्यक्त केला, आनंद मानला आणि तो कृष्णास म्हणाला, महाराज तुमचे हे मनुष्यरूप एकदाचे माझ्या दृष्टीस पडले बुवा, नाहीतर मी माझं काही खरं नव्हतं। हे रूप दाखवणे देवराया की मजा आपल्या चुकलिया, बुझावनी तुआ माया स्तनपान दिधले,
जी विश्वरूपाचा सागरी होतो तरंगमवीत वांबेवरी तो ये निजमूर्तीचा तिरी निघालो आता आईके द्वारा द्वारकापुर सुहाडा मज सुकतिया जी झाडा हे बेटी नव्हे बहुळा मेघाचा केला सावियांची तृषा फुटला तया मज अमृत सिंधू हा फेटला आता जिणयाचा फिटला अभरवसा माझ्या हृदय रंगणी होता हे हरिखलतांची लावणी सुखेसी बुझावणी जाहली मज
हे देवादी देवा हे श्रीकृष्णा हे रूप दाखवणी म्हणजे मी जे चुकलेले मूल त्या मला तू जी माझी आई तिने माझी समजूत घालून मला स्तनपानच देणे अशासारखे आहे. महाराज विश्वरूपी समुद्रामध्ये या विश्वरूपी समुद्रात जो मी हाताने लाटे मागून लाट आक्रमित होतो गटांगळ्या खात होतो गटांगळ्या खात होतो तो मी या आपल्या चतुर्भुज मूर्तीरूप किनाऱ्यास आता लागलो. हे द्वारकेच्या नरेंद्रा हे द्वारकेच्या राजा ऐक विश्वरूप दर्शनानंतर या चतुर्भुज रूपाची भेट ही भेट नव्हे तर मी जे सुकाव्यास लागलेले झाड त्या मला ही भेट म्हणजे मेघांचा वर्षावत झाला जणू. तहानने पिडलेला जो मी त्या मला हा चतुर्भुज श्रीकृष्ण म्हणजे अमृताचा सागरच लाभला. आता माझा जगण्याविषयीचा संशय दूर झाला. मला माझ्या हृदय देशामध्ये आनंदाच्या वेलाची लावणी होत आहे. आज सुखाची व माझी अत्यंत जवळून गाठ पडत आहे. हे देवादी देवा आता मी सावध झालो. मला परत हे सौम्य रूप दाखवल्याबद्दल तुझा फार फार धन्यवाद. याप्रमाणे 91व्या श्लोकापर्यंतचे निरूपण आज आपण बघितलेत. आज वेळेची मर्यादा राखून आपण इथे थांबू आणि 52व्या श्लोकापासून उद्या परत या विश्वरूपदर्शनाच्या अध्यायाच्या शेवटाकडे आपण वळणार आहोत. आज इथे आपण परत हे बघितलं की कशाप्रकारे अर्जुनाने देवाला बाध्य केलं की विश्वरूप सोडून विश्वरूप आवरून पुन्हा ते चतुर्भुज रूप धारण कर आणि अर्जुनाच्या प्रेमाखातर देव परत सौम्य रूप धारण करून मनुष्य झाला आणि ते रूप पाहिल्यानंतर अर्जुनाला फार फार आनंद झाला. या पुढचा भाग आपण उद्या घेऊया.
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्रीज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.